قد كان لكم آية في فئتين التقطا. تحقيق آهي نشاني تان جلائي بن گروان دي جيكي آمو سامو تيا آمو سامو شا جيكي جنة ورحن جلائي التقا چينان انن لہرن کے جيكي حقبے میں حقب سکریش کرن جو قرآن میں بھی آئے نا مرج البحرین التقیان تب جنے سمر پان میں لگن تھا کلیش تھا کرن ہاں ہتھی اصا تو بدھا وے اللہ تعالیٰ تو فرمائے تھے ہتھی اصا بدر جی جنگ کے بارے میں یوم الفرقان عرب کی جی تاریخ میں اہم واقع ہتھی اللہ تعالیٰ فرمائے تو تہاں ایک نشانی بن ب گروہ جے ساموں تھیا فئتم تقاتل فی سبیل اللہ ایکڑو گروہ جو وڑھے پی اللہ تعالیٰ رستے میں و اخرا بیو کافرتن کافر ہو ہاں بدر جی جنگ میں ایکڑو گروہ ہو مسلمان جو اللہ تعالیٰ رستے کے وڑھے پی سبیل اللہ فی سبیل اللہ وڑھے پو ایکڑو ہو جو کافر ہو ایکڑو ننڈو گروہ ہو ایکڑو وڈو گروہ ہو جے مسلمان جو گروہ ننڈو گروہ ہو یہ ایکڑی اللہ تعالیٰ اصل نشانی تو بدائے تاج لے ایک نشانی ہے اصا نشانی ہے کافرن کے لیے نشانی ہے جو وفد نجران آیا ان ٹائم کے لیے ان کے لیے بدائے تو وے اصانے لائے بھی ساگی شے بن گروہ کی جنگ تھی ہوئی بدر جی گال تھی میں وڈی نشانی ننڈو گروہ مسلمان جو کافرن جو وڈو گروہ ہو مسلمان میں صرف 313 مانو ہوا 313 مسلمان ہوا کافرن کی طرف جا 1000 کافر ہوا جی وڑھن پا مسلمان کی طرف کا وٹے ب گھوڑا چھڑو ہوا ب گھوڑا ہوا ان کے 100 گھوڑا ہوا مسلمان کے 70 اٹھ ہوا قریش کے 900 اٹھ ہوا ہاں جی وڑھن پا اللہ تعالیٰ رستے میں وہ نہ پا چون ماں فلانی برادری کے لیے وڑھا تو فلانے ملک کے لیے فلانی ذات لائے اللہ تعالیٰ کے جی رستے میں وڑھنا وارا اللہ تعالیٰ کو کہ جو بدھایا نا تو یہ کھین ہو یہ کھین بس اللہ تعالیٰ رستے تھے ان کے اصاتی خبر پوے تو جن اصے دین کو کم کرنا تو اصا نالن کی طرف نہ ونو تو مو مجھے نالو بدھن مو مجھے تعریف کرن مو چون پرہیزگار عورت ہے یا پرہیزگار مرد آ تو اللہ تعالیٰ چھو فی سبیل اللہ کرن پا تو ہاں جی کافر ہوا نا قریش وارا ہوا تو قریش وارا 3 ٹائمس ہوا مسلمان 313 تو 1000 ہوا لشکر میں تو ان کے اللہ تعالیٰ کی ایک رحمت ہوئی جو مسلمان کے اللہ تعالیٰ کافر یقین 3 ٹائمس نہ ڈکھاریا 1000 کرے نہ ڈبل کرے ڈکھارے من گھٹ مقدار کرے ڈکھارے گھٹ عدد میں کرے ڈکھارے وی کافرن جو تھو جو ان کے اللہ تعالیٰ مسلمان ڈبل عدد میں کرے ڈکھارے ڈبل عدد میں 313 ان کو ڈبل کرے ڈکھاریا یا تو کافرن جو جو عدد ہو 1000 تو اللہ تعالیٰ ان کے 2000 کرے ڈکھارے واللہ یعید بنصره من یشاء اللہ تعالیٰ جن کے چاہیے پانی مدد سے طاقت ڈی سگ قوت عزت ذلت چیجے قوت اللہ تعالیٰ ہاتھ میں آ تو کن کے طاقت ڈے ذلت اللہ تعالیٰ ہاتھ میں آ کن کے ذلت ڈے عزت اللہ تعالیٰ ہاتھ میں آ کن کے عزت ڈے اللہ تعالیٰ کے ہاتھ میں آ جن کے چاہیے ہے جکا ہوئی ایکڑی جماعت ننڈی جماعت تھی پر وہ مخلص ہوئی وڈی جماعت تے چڑھی آئی غلبو اچھی ویس ان کے تو ان میں اصا سیکھوں تو جی خلوص نہ ہے نا تو کھو بھی مقدار ہوجائے کھو بھی عدد ہوجائے اٹ ڈزنٹ میرر ان اثر نہ تھو پے چھو تو خلوص کونے نا ان مسلمان والی جماعت کے خلوص ہو اللہ تعالیٰ رستے میں وڑھن پیا گھٹ جماعت تھی پر اللہ تعالیٰ اللہ سبحانہ و تعالیٰ ان کی مدد ڈنی ان فی ذلک لعبرۃ لاولی الابصار او ان میں عبرت آ کنجے لائے عبرت آ جے بصیرت رکھن تھا جے کی دل جی نظر سا ڈسن تھا ان میں اساں کے چھاتو سبق ملے ان میں اساں کے سبق ملے تو تعداد ہی گھٹتائی کے نہ ڈسو کم کے ڈسو پانی نیتن کے چکاس کیو اساں کے پانی نیتن کے ڈسنو آ تو اساں نیت میں خلوص کترو آ اج مسلمان جے کن سکن وڈو مذہب آ پر ایڈی طاقت مسلمان کے کونے چھاجے لائے کونے اساں کے پانجو ڈسنو آ تو اساں میں اخلاص کترو آ اساں کترو پانجے مذہب کے فالو کیوں تھا کترو قرآن کے فالو کیوں تھا یا کترو بین کے فالو تھا کیوں جے نیت میں خلوص ہوں نا تے تعداد ہی گھٹتائی بھی ان میں اساں کے اللہ تعالیٰ سمجھائے تو خلوص ہے تاں کے گھٹ تعداد والن جی بھی اللہ مدد کرن دعا ان کے بھی وڈن تعداد والن تے کامیابی دین دعا जॾहिं इंसान में अख़लास हूंदा न त अकेलो न हूंदो आहे. अलाह ताला जो आयत में आहे न त वहुवा माअकुम ऐं नमाकुम तुम, हो तो सां गॾु आहे, हो तो सां गॾु आहे जिथे बि आहीं तूं. हाणे हिते जेको अचे थो न आयत आख़िरि में, इबरत आहे बसीरत वारनि जे लाइ जेके दिलि जी नज़र सां ॾिसनि था. इबरत उहा हूंदी अथव जेका कंहिं शइ खे ॾिसी करे असल हक़ीक़त इंसानु हासिलु करे, उनखे चवंदा आहिनि इबरत. त हिननि निशाननि में इबरत उन्हनि जे लाइ आहे जेका बसारत रखण वारा आहिनि. زين للناس حب الشهوات من النساء والبنين والقناطير المقنطرة من الذهب والفضة والخيل المسومة والأنعام والحرث. مانو جلن جي خواهشن جو شيو اورتو پتر سون چاندي وڈا وڈا ڈھيرا ۽ نشان لگل گھوڑا مويشي يا ڍور پوکھ وڏي زينت دار ان کي معلوم ٿيندي آ. مان هن جي لاءِ خوبصورت ڪيو ويو آهي هي سڀ شيون. हाणे इन में अनास थो अचे. अनास जो मतिलबु आहे इन में सभु था अची वञनि, मोमिन बि अची था वञनि, काफ़र बि अची था वञनि. हीअ दुनिया छा आहे? हीअ इम्तिहान गाह आहे, हीअ इम्तिहान वारी जॻह आहे. हिन में रौनकूं बि आहिनि, ॾाढियूं ख़ूबसूरतियूं बि आहिनि, आराइशूं बि आहिनि. इहे सभु छाजे लाइ आहिनि? त अलाह ताला ॾिसे थो त मुंहिंजो बंदो जेको आहे, अलाह ताला जेको मन खे फॉलो करे थो, या हिननि शयुनि में बसि मसरूफ़ थो थी वञे, हिननि शयुनि जे कढई लॻी थो वञे. हाणे जेके हिते सभु शयूं आहिनि, इहे सभु हिकिड़ी ख़्वाहिश माण्हू रखंदा आहिनि त हिनखे ॾिसी ॾिसी करे ख़ुशि थींदा आहिनि. जेका शइ सुठी लॻंदी आहे उन ख़्वाहिश बि सुठी लॻंदी आहे, उन ख़्वाहिश करण बि दिलि चवंदी आहे. मिसाल ॾियांव त किन माण्हुनि खे खाधो ॾाढो वणंदो आहे, पोइ उनजी ख़्वाहिश उनजी जेको हूंदी आहे, जॾहिं खाधे जी ॻाल्हि कर त उहो ॾाढो खाधे जी ॿुधाईंदा आहिनि, हीअ शइ हीअं थींदी आहे, हीअ शइ हीअं हूंदी आहे. ऐं खाधे जो शौक़ु हूंदो आहे त हमेशह सोचंदा आहिनि हीअ शइ केॾी मज़ेदार आहे, हीअ शइ पचायां, हीअ शइ वठां, हीअ शइ खाइण में केॾो मज़ो अचे. त इहो शौक़ु आहे, ख़्वाहिश आहे उनजी. जेकॾहिं पचाईंदा न त ॾिसी करे ख़ुशि थींदा. हाणे इहो अची वियो हुबु शहवात. ई शहवात में जेके ख़्वाहिशूं आहिनि, उनमें ॿियो छा थो अचे? अनिसा, औरतूं. इहा और अलाह ताला मर्दनि खे विधी आहे, पर इहो बि जीअं चवंदी न त हिकिड़ी इम्तिहान अलाह ताला विधो आहे त मर्द पंहिंजी नज़रूं हेठि करे थो या मर्द नथो नज़रूं हेठि करे. पोइ केतिरी बि सुहिणी ज़ाल हूंदी तॾहिं बि के मर्द पाण ते कंट्रोल न कंदा आहिनि, हेॾे होॾे ॾिसंदा आहिनि. हाणे इन में बि इन मर्द जो इम्तिहान आहे त छा थो करे. उहो हराम रस्ते खे वधीक ध्यानु थो ॾिए, या अलाह ताला जेको हुनखे हलाल रस्तो ॾिनो आहे, माना ज़ाल घर में वेठी आहे पर उहो ॿिए हंधि बि ॾिसंदो थो वधे. त अलाह ताला जी इहा बि हिन में टेस्ट आहे बंदे जे लाइ. हिकु नबी करीम जी हदीस आहे न, हुन मफ़ूम आहे त दुनिया जी बहितरीन मता जेका आहे, फ़ाइदे वारी शइ जेका आहे, नेकोरत आहे. ऐं जॾहिं इंसानु ग़लति रस्ते ते हलंदो आहे त हिन औरत जे मुहबत में अची करे ग़लति रस्ता अख़्तियारु कंदो आहे. वरी अचे थो बनीन, अलबनीन. अलबनीन जो पुट आहिनि, पर तव्हां पुट ऐं हिन में धीअर ॿई थियूं अची वञनि. कॾहिं कॾहिं त ईअं थींदो आहे त इंसानु औलाद जे चाहण जे करे पंहिंजो ईमान विकिणी ईंदो आहे, पोइ शिरक में मुबतला थी वेंदो आहे. पोइ काथो में मिले, किथे बि कंहिं दरगाह ते वञा, किथे वञा, पर मूंखे किथो मिले. या औलाद जे करे इंसानु केॾियूं बि हराम कम कंदो आहे, केॾी बि बुरियूं कमायूं कंदो आहे, औलाद ख़ुशि रहे, औलाद जे लाइ थो कयां. पोइ उन में इंसान खे उहो भउ न थींदो आहे त कंहिं ॾींहुं अलाह ताला हिकु हाज़िरी थियणी आहे, पर औलाद जी मुहबत में पोइ उहो हर शइ कंदो आहे, हराम हुजे का ॻाल्हि कोन्हे कंदो. इहा औलाद जेका आहे सदका जारिया बि थी सघे थी, इहा औलाद फितनो बि थी सघे थी. सदका जारिया अहिड़ी तरह सां थी सघे थी जेकर औलाद जी तरबियत बहितर तरीक़े सां वालदेन करनि था, त उहा औलाद जेको दीन औलाद खे सेखारियो, जेकी सुठी तरबियत पेरेंट्स औलाद खे ॾिनी हूंदी आहे, त पेरेंट्स जे वञण खां पोइ उहा औलाद उन ते अमल कंदी आहे, त उन पीउ माउ खे बि सदका जारी आहे, उहो मतिलबु उन खे बि अजुर मिलंदो आहे. पर एट द सेम टाइम जेकॾहिं औलाद खे जहिड़े तरीक़े सां पालियो हूंदो आहे, उनखे को सुठे ऐं बुरे जी तमीज़ न सेखारी हूंदी आहे, त उहा औरत औलाद जेका फितनो बि थी वेंदी आहे. जे चयोमांव त औलाद जे करे इंसानु हराम कारनि में बि घिरी वेंदो आहे. ऐं हिकिड़ी इंसान जी ख़्वाहिश हूंदी आहे त मुंहिंजो नालो हले, दवाम माना मुंहिंजो नालो, मूंखां पोइ मूंखे पुट हुजनि त उन सां मुंहिंजो नालो हले. इहा बि इंसान खे ख़्वाहिश हूंदी आहे, तंहिं करे औलाद चाहींदो आहे. और ॿी कहिड़ी मोहबत आहे? ॿी छाजी मोहबत अलाह ताला ख़ूबसूरत करे ॾेखारे रखी आहे. वल कनातीरिल मुकंतरत मिन ज़हब वल फिद्दा, ढेर वॾा वॾा ढेर छा जा सोने जा ऐं चांदीअ जा। अल कनातीर जेको अथव ढेर आहे, मुकंतरा ढेर जे मथो, ढेर जे मथो ढेर माना छड़ो जमा कंदो इंसान वञे ऐं उनखे ॾिसी करे ख़ुशि थिए, मूंखे हेतिरा पैसा आहिनि, मूंखे हेतिरा पैसा आहिनि। रोज़ानो पंहिंजो अमाउंट बैंक में ॾिसे अञा हेतिरा पैसा पिया आहिनि, जमा थियल ॾिसे मूंखे हेतिरा पैसा पिया आहिनि। हिकिड़ो हिकिड़ो शौक़ु, हिकिड़ी मोहबत इन जी सोने ऐं चांदीअ जी। वल ख़ैल मुसवमति वल अनाम वल हर्थ, ऐं निशान ज़दा घोड़ा, निशान ज़दा घोड़ा घोड़ा जेके उन ज़माने में चओ त आला नसल जा हूंदा, हाणे बि घोड़नि जो आहे, पर हाणे जेकॾहिं हाणे जे ज़माने सां कंपेयर कयो त हाणे छा आहे, तेज़ गाॾियूं। जॾहिं बि गाॾी इहो चयो वेंदो आहे, गाॾी का तेज़ हूंदी आहे त हुनखे छा सां कंपेयर कंदो आहे, केतिरा हॉर्स पावर आहे हिन गाॾी, हे हेतिरा हॉर्स पावर आहे, जेतिरा वधीक हॉर्स पावर हूंदी गाॾी ओतिरी तेज़ हूंदी। त हाणे ज़माने सां कंपेयर कयो त गाॾी कहिड़े क़िस्म जी आहे, कहिड़ी आहे, महांगी आहे, कीअं आहे, केतिरी तेज़ हलंदी आहे। ऐं मवेशी या ढोर जीअं उहा बि इन्वेस्टमेंट हूंदी आहे माण्हुनि जे लाइ, मूंखे हेतिरा आहिनि, हेतिरा मवेशी आहिनि, मूंखे हेतिरा आहिनि, मतिलबु उहा हिकिड़ी इंसान ई सम्झंदो आहे त कमाई आहे मुंहिंजी, हेतिरी मुंहिंजी इन्वेस्टमेंट आहे, जेकॾहिं विकिणंदो मां त हेतिरी कमाई थींदी। माना हिकिड़ो पंहिंजे ढोरनि खे मवेशियुनि खे ॾिसी करे बंदो ख़ुशि थिए त मां हेतिरो माल पियो आहे। ऐं पोख, हाणे जेकॾहिं मवेशी आहे ढोरनि जो, जेकॾहिं केटल जो ॾिसो था हिन ज़माने में त इहो आहे त मिसाल ॾियांव त चवनि त मुंहिंजो मुंहिंजी हीअ मुंहिंजी ऑफिस आहे, हेतिरा माण्हू मुंहिंजे कम था करनि, हे हिन मो मवेशियुनि जो छा हूंदो आहे त मवेशियुनि मां कमाई थींदी आहे न। हाणे ज़माने जे ॾिसो त को माण्हू चए थो त मुंहिंजे ऑफिस में हेतिरा माण्हू इम्प्लॉई आहिनि, हे कमु करनि था, हेतिरी मूंखे कमाई थिए थी। जीअं हिकिड़ो ज़रियो, आमदनी जो ज़रियो, इन सां कमाई थिए थी। ऐं जीअं पोख आहे, जेतिरी ज़मीन आहे, जेतिरी वधीक ज़मीन आहे, बंदो उनखे ॾिसी ख़ुशि थो थिए, मूंखे हेतिरी ज़मीन आहे, मूंखे हेतिरी ज़मीन आहे, हिकिड़ो सम्झे थो त मुंहिंजे लाइ मुंहिंजी केतिरी वेल्थ मूं वटि केतिरी आहे। हाणे इहो ॾिसो त हर कंहिंजे लाइ साॻियो टेस्ट कोन्हे, साॻी टेस्ट न आहे। कंहिंखे ज़मीन सां शौक़ु न हूंदो आहे, उन लाइ ॿी का टेस्ट हूंदी। टेस्ट उन्हनि जे लाइ जंहिंखे उहा शइ वधीक महबूबु हूंदी, जेका उनखे वधीक शइ प्यारी हूंदी। रोज़े रखण जो मिसाल ॾियांव इन सां त जेकॾहिं कंहिंखे बुख एॾी लॻंदी न हूंदी, उन लाइ रोज़ो रखणु एॾी ॾुखियाई न हूंदी। जेके ॾाढी बुख लॻंदी हूंदी उन लाइ रोज़ो वधीक टेस्ट हूंदो। कंहिंखे ज़मीन सां एॾो शौक़ु न हूंदो त उन जो शौक़ु ॿियो हूंदो, उन जे लाइ पोख या इहे शयूं वधीक उहो हूंदियूं, वधीक महबूबु हूंदियूं। त इहो न आहे त हर कंहिंखे साॻा ई हुजनि, कंहिंखे कहिड़ो शौक़ु हूंदो, कंहिंसां मुहबत वधीक हूंदी, कंहिंखे कहिड़ी शइ वधीक सुठी लॻंदी हूंदी। कंहिंखे को औरतुनि सां एॾो इंट्रेस्ट न हूंदो त उनखे ज़िना खां बचणु एॾो मुश्किल न लॻंदो हूंदो, छो त उनखे इंट्रेस्ट न आहे। जेकॾहिं उनखे वधीक उन जे लाइ वॾो इम्तिहान आहे, जंहिंखे औरतुनि सां इंट्रेस्ट हूंदो ऐं उहो पाण जी नज़रुनि खे हेठि बि रखंदो, उहो सम्झंदो त मूंखे बुरो कमु न आहे करिणो, मूंखे हराम कम न करिणो आहे, त उन में वधीक एहतियात कंदो, उन में उनजी टेस्ट आहे। त जंहिंखे जंहिंसां शौक़ु हूंदो आहे, जंहिंसां शौगुल हूंदो आहे, जंहिंसां मुहबत हूंदी आहे, उन जी उन में टेस्ट हूंदी आहे। ज़ालिक मताउ अलहयात दुनिया, इहो सॼो दुनिया जी ज़िंदगी जो सामान आहे। मताउ में अची थो वञेव, टेम्पररी आहे, परमानेंट शइ कोन्हे। इन में पइजी बंदो अलाह खे न विसारे। ऐं मता में इहो बि अथव त इन इहो कॾहिं बि इंसान खे सेटिस्फाई न कंदो। हाणे तव्हां ॾिसो त अक्सर माण्हू हिननि जे कढ लॻी करे सॼी ज़िंदगी पंहिंजी हिन में ख़तमु करे छॾंदा आहिनि, छो हिन कद रुकंदा वधंदा आहिनि। हिन खे बि जमा कयां, हे बि हुजे, हिन खे ॾिसी ख़ुशि थींदा, पंहिंजे माल खे ॾिसी ख़ुशि थींदा, सॼी ज़िंदगी हुनजी इन में गुज़रंदी आहे। ऐं सेटिस्फाई इन लिहाज़ खां बि न त केतिरी बि कंहिं माण्हूअ खे का ज़ाल ॾाढी सुठी आहे, पर उन में का शइ हूंदी, इंसान चाहींदो त अञा हिन में का ॿी शइ हुजे आहे, माना हिकिड़ो सेटिस्फाई न हूंदो त उन में सेटिस्फाई थिए। औलाद में कॾहिं सेटिस्फाई का शइ में माण्हू नथो थिए, माल जेतिरो बि अलाह ॾिए थो उन में इंसानु सेटिस्फाई न आहे, अञा वधीक खपे थो, अञा हे बि खपे थो, हे सही कोन्हे, हे सही कोन्हे, माना कॾहिं सेटिस्फेक्शन आहे ई कोन हुन में। हाणे इन्हनि शयुनि सां मुहबत बुराई न आहे, जेकॾहिं इंसानु इन्हनि सां मुहबत इहो जाइज़ आहे, पर हिकिड़ी लिमिट आहे जेको बंदो क्रॉस न कंदो। जॾहिं इंसान उन लिमिट ते पहुचे थो, क्रॉस थो करे, जॾहिं इहे शयूं अलाह ताला जे अॻितो, अलाह ताला जे रस्ते में ख़र्चु नथो करे, माल अलाह ताला ॾिए थो, उनजी मुहबत एॾी माल जी आहे जो हुनखे अल्लाह ताला ऐं हुन रसूल ऐं हुन सां उनजे दीन सां एॾी मुहबत नथी रहे, पोइ हुनखे पंहिंजे माल सां वधीक मुहबत थी रहे, माल उन रस्ते ते ख़र्चु करणु नथो चाहे, हू माल जी क़ुर्बानी नथो ॾियणु चाहे। उन जो ई थी करे रहे तो पो इन में ख़राबी आ पो इन में ख़राबी आ जॾहिं बंदो ॿियूं मोहबतनि खे मथे थो रखे, अल्लाह ताला उन रसूल ऐं दीन जी मोहबत खे घटि थो रखे ऐं ॿियनि मोहबतूं मथे थियूं अची वञनि। इहो जाइज़ आहे जेकॾहिं अल्लाह ताला जी मोहबत आहे, रसूल जी मोहबत आहे, अल्लाह ताला जे दीन जी मोहबत आहे, उन खां पोइ मोहबतूं आहिनि। पर जेकॾहिं इहे मोहबतूं जेके सभु ॿुधायूंमांव, जेके आयत नंबर 14 में जेके सभु मोहबतूं अल्लाह ताला ख़ूबसूरत करे ॾेखारियूं आहिनि, त इहे जेकॾहिं मोहबतूं इन अल्लाह रसूल ऐं इन दीन खां मथे थियूं अची वञनि न, पोइ बुराई थी शुरू थी वञे। दुआ बि असां घुरंदा आहियूं न, रबना आतीना फि दुनिया हसनतऊं व फिल आख़िरत हसनतऊं वकीन अज़ाब नार। त अल्ला ताला असां छा घुरंदा आहियूं, अल्ला ताला खां असां दुनिया जी हसना चङाई बि घुरंदा आहियूं। जेकॾहिं बंदो अल्लाह ताला खां गाफ़िल नथो थिए न, त इहो दौलत, इहो माल, औलाद, इज़त, इहे सभु जेके आहिनि इहे हसना में थियूं अची वञनि। बशर्ते के जेके इहे अल्लाह ताला जे दीन जो बंदो हक़ अदा करे थो, इहे जेके शयूं वकोड़े नथियूं छॾनि, बिहारे नथियूं छॾनि, रोके नथियूं छॾनि बंदे खे अल्लाह ताला हुकमनि जी पैरवी खां। जेकॾहिं रोकनि थियूं पोइ फितनो थो थी वञे, पोइ इहे पोइ हसना नथियूं थियनि, पोइ फितनो थो थी वञे इंसान जे लाइ। सूरह तौबा जी आयत नंबर 24 आहे न, जंहिंमें अल्ला ताला फ़रमाए थो त ए पैगंबर, चओ त जेकॾहिं अव्हां जा पीर, अव्हां जी औलाद, अव्हां जा भाइर, अव्हां जूं ज़ालूं ऐं अव्हां जा माइट ऐं उहे माल जे अव्हां कमाया आहिनि ऐं वापारु जंहिंजे बंदि थियण खां डिॼो था ऐं जायूं जिन खे पसंदि कयो था, से अव्हां खे अल्लाह ऐं संदसि पैगंबर ऐं संदसि वाट में जहाद करण खां वधीक प्यारा आहिनि, त तरसो जेसीं अल्लाह जो अज़ाब, अल्लाह पंहिंजो अज़ाब आणे। अल्लाह बेदीन क़ौम खे सिधो रस्तो न ॾेखारींदो आहे, सिधो रस्तो न ॾेखारींदो आहे। त उहा कहिड़ी क़ौम थी थी वञे, उहा फासिक क़ौम थी थी वञे जेकॾहिं उन्हनि खे इहे सभु माल, औलाद, मिट माइट ऐं माल, वापारु, इहे सभु वधीक अल्लाह ताला जी मोहबत खां वधीक था प्यारा लॻनि। इहे बंदो ख़र्चु नथो करणु चाहे अल्लाह ताला रस्ते में, त पोइ अल्लाह ताला छा थो फरमाए, वियो तरसो जेसीं अल्लाह पंहिंजो अज़ाब आणे। त उहे छा था थी वञनि, उहे जेके आहिनि फासिक था थी वञनि। मता जो ॿुधायोमांव न, त टेम्पररी आहे ऐं फ़ानी आहे इहा। उन खां पोइ अल्ला ताला छा थो फ़रमाए, वल्लाहु इंदहु हुस्नुल मआब, अल्लाह ताला वटि चङो मोटण वारो हंधु आहे। जेको हुन रब करीम वटि आहे न, उनजो को उन जहिड़ो को मसल थी नथो सघे। इन जो छड़ो सिंपल हिकिड़ो मिसाल ॾियांव, त हिकिड़ी मोमबती हिकु हंधु भरियलु आहे, ॿिए हंधु सॼी रोशनी लॻी पई आहे, हिकिड़ी नूर वारी रोशनी लॻी पई आहे। हाणे बंदो काॾे थो वञे, उहो बंदे जो इम्तिहान आहे। हे दुनिया में जेकी छिकड़ी मोमबती भरियलु आहे, उन ॾे छिकिजे थो वधीक ऐं हुन नूर वारी रोशनी खे इग्नोर थो करे, या सॼी कमाई जेका करे थो, त हुन जी इहा आहे कोशिशि त मां एॾे वञा, इन नूर वारी रोशनी में वञा। कुल उन बे हुकुम बे ख़ैरम मिन ज़ालिकुम, ऐं नबी करीम सल वसलम खे फ़रमाए थो वञे, त अल्ला ताला फ़रमाए थो त हे पैगंबर, चओ हिन खे भला मां तव्हांखे अहिड़ी शइ ॿुधायां जेका इन्हनि शयुनि खां घणी बहितरु आहे। उहा कहिड़ी आहे, للذين اتقوا عند ربهم جنات تجري من تحتها الانهار خالدين فيها وازواج مطهره ورضوان من الله. انن جي لاءِ چاهي جيڪي پريزگار آهن، انن جي لاءِ رب جي طرف کان چاهي باغ آهن جنتن ۾ جنهن جي هيٺو نهرون ٿيون آهن، ۽ هميشه ان ۾ رهندا، ان لاءِ پاڪيزه عورتون آهن. ۽ سڀني کان وڏي ڪهڙي شيءَ، रिदवान मिन अल्लाह, ख़ुदा जी ख़ुदि ख़ुशनूदी, ख़ुदा जो रासपो, अल्लाह ताला जो रासपो। हाणे नब जेको आहे न मथे, त मां तव्हांखे ॿुधायां त नब चइबो आहे अहम ख़बर खे। त हिते अचे थो न, त नबी करीम सल वसलम खे चयो थो वञे त ए नबी, तव्हां हुननि खे ॿुधायो त मां तव्हांखे ॿुधायां बहितर इन्हनि खां। ज़ालिकुम अचे थो न, ज़ालिकुम माना जेके सभु मथे वारियूं जेके शयूं असां पढ़ियूंसीं न, त जंहिंखे बंदो पसंदि कंदो आहे, इंसानु पसंदि कंदो आहे, त इन्हनि खां वधीक बहितरीन शइ कहिड़ी आहे, जेके माण्हू तकवा अख़्तियारु कंदा आहिनि, परहेज़गार हूंदा आहिनि, उन्हनि जे लाइ छा आहे, रब वटि छा आहे, जन्नत। हाणे जन्नत चवंदा आहिनि, जन्नत चवंदा आहिनि बाग़ खे। अरबनि खे बाग़ ॾाढा पसंदि हूंदा, महबूब हूंदा हुया। हर इंसान खे हिकिड़ी सावक वणंदी आहे। जन्नत उन बाग़ खे चयो वेंदो आहे जेको सॼो एॾा वण हूंदा आहिनि जो ज़मीन ढकिजी वेंदी आहे, माना तमामु घणनि वणनि वारी जॻह, माना उहो बाग़ जेको पूरो ढकिजी वेंदो आहे। त हुन परहेज़गार बंदे जे लाइ छा आहे, बाग़ात आहिनि जंहिंजे हेठो नहरूं थियूं वहनि, ऐं उहे हमेशह रहंदा। जीअं तव्हांखे ॿुधायां त सावा कड़की हर कंहिंखे वणंदी आहे, ऐं स्पेशली जेकॾहिं ॿाहिरों वरी पाणी बि हूंदो आहे, पाणी जी का नहर हूंदी आहे, को बीच वारी एरियाज़ हूंदा आहिनि, त अखियुनि खे ॾाढो वणंदा आहिनि छो त पाणी हूंदो आहे, पाणी हिकु अखियुनि खे मज़ो ॾींदो आहे। सुभान अलाह, अलाह ताला खे पंहिंजे बंदनि जी ख़बर आहे त मुंहिंजे बंदनि खे छा वणंदो आहे। ते सावक आहे, बाग आहिनि, उन खां पोइ पाणी जो नहरूं पियूं आहिनि, उन में हमेशह रहंदा आहिनि, हमेशह रहंदा। माण्हू वेकेशन ते वेंदो आहे, ॾाढी सुहिणी सुहिणी जॻहियूं ॾिसंदो आहे, पर उहो हूंदो आहे त माण्हू परमानेंट उते न रहंदो आहे, कुझु टाइम खां मोटी ईंदो आहे। पर हिते अलाह ताला छा थो फ़रमाए, ख़ालिदीन फ़ीहा, उन में रहंदा हमेशह, उतो जा परमानेंट रेज़िडेंट हूंदा। ऐं उन वटि छा हूंदो, अज़वाज मुतहरा, उन वटि नेक ज़ाला हूंदियूं, जेके जिस्मानी तरीक़े सां पाक हूंदियूं, दिली तरह सां बि त इहे हसद कीनो ज़बान बि पाक हूंदी, शिकवा शिकायत न हूंदो, ताना न हूंदा, ख़यानत न कंदियूं, पाक ज़ाला हूंदियूं। ऐं सभिनी खां वधीक वधीक वॾी शइ कहिड़ी हूंदी, वरिदवानुम मिन अल्लाह, अल्लाह ताला जी रज़ा मंदी। हाणे हिकिड़ो सिंपल मिसाल ॾियांव, जेको हाणे हिन सां त कंपेयर नथो थी सघे, पर हिकिड़ो तव्हांखे मिसाल ॾियांव। जॾहिं ॿार खे पंहिंजी पीउ माउ चए थो, बाबा मां ॾाढो ख़ुशि आहियां तोमो, मां ॾाढो अलहमदिल्ला शुक्र थो कयां अलाह ताला जो त तूं मूंखे अलाह ताला अहिड़ी औलाद ॾिनी आहे। चइबो आहे न प्राउड ऑफ यू कंदा आहिनि, त औलाद सॼी दुनिया हिकु पासे खां, जेकॾहिं पीउ माउ अचे थो त पुट मूंखे तूं ॾाढो ख़ुशि कयो आहे, त उहा औलाद जे लाइ उहा वॾी शइ हूंदी आहे। या जेकॾहिं को कंपनी में को हिकिड़े हंध ते को नंढी जॉब करे थो, ऐं CEO जेको कंपनी जो आहे अची करे उन माण्हू ॾे ख़ासि अचे थो ऐं उनखे थपकी ॾेई करे चए थो, तूं ॾाढो वेल डन, तूं ॾाढो सुठो कमु थो करे, मां तो ॾाढो ख़ुशि आहियां, त उहो जेको क्लर्क हूंदो या उहो नंढी जॉब करण वारो कंपनी वारो केॾो ख़ुशि थींदो त ख़ासि CEO आयो आहे मूं ॾे, मूंखे चवे थो त मां तोमां ख़ुशि आहियां। छा उन ख़ुशी चिंता हूंदी? हे त सिर्फ़ु दुनिया जूं जेके आहिनि हक़ीर शयुनि जो मिसाल थी ॾियांव तॾहिं। हाणे जॾहिं अलाह ताला जेकॾहिं पंहिंजे बंदनि खे चए थो त मां तव्हां मां ख़ुशि आहियां, इहो अथव सॼी जन्नत हिकु तरफ़, अलाह ताला जी रज़ा हिकु तरफ़। इहो अथव त जॾहिं ग़ुलाम खे पंहिंजो मालिक चवंदो त मां तो मां ख़ुशि आहियां, त इहो अथव अल्टीमेट, अल्टीमेट जेको रिवॉर्ड आहे न, जेको इन को हिसाब ई कोन्हे, इन को इन को बदल ई कोन्हे, इहो अथव जन्नत में जेको अल्टीमेट रिवॉर्ड हूंदो। हिकिड़ी हदीस जो मफ़हूम बि आहे न, त अल्लाह ताला चवंदो जन्नतियुनि खे, जन्नती माण्हू हू चवंदा लबैक, त अल्लाह ताला फ़रमाईंदो छा तव्हां राज़ी आहियो, हू चवंदा या अल्लाह तूं असांखे एॾो अता कयो आहे, ऐं अल्लाह ताला फ़रमाईंदो त मां तव्हांखे इन खां वधीक सुठी शइ न ॾियां, अॼु खां पोइ मां कॾहिं बि नाराज़ न थींदो। दुनिया में केॾो माण्हू ख़ौफ़ सां ज़िंदगी गुज़ारंदो, हिकु मुतकी बंदो हूंदो आहे, केॾो ख़ौफ़ सां गुज़ारंदो त रब नाराज़ न थिए, हीअ शइ न कयां, रब नाराज़ न थिए। तबूक में जॾहिं हज़रत उस्मान रज़ी अल्ला ताला अशरीफ़ियूं ॾियनि पिया न, त नबी करीम सलाहु वसलम जन खे उन्हनि खे ईअं उलट पुलट करनि पिया ऐं फ़रमायऊं त अॼु खां उस्मान कुझु बि करे अलाह उन सां राज़ी आहे। जेको अल्लाह ताला जी रज़ा आहे न, उहो उन परहेज़गार लाइ आहे जेको पाण खे बचाए करे रखे थो हिन दुनिया जी ख़ूबसूरती में, पाण खे जेको आहे न हिन दुनिया जी चइबो आहे न दुनिया जी रंगीननि में हिप्नटाइज़ नथो थी वञे। वल्लाहु बसीरुम बिलइबाद, ऐं अलाह ॾिसणु वारो आहे पंहिंजे बंदनि खे। बसीर जेको हूंदो अथव हुनखे पूरो व्यू हूंदो आहे, फुल व्यू जंहिं चइबो आहे न, त रब ॾिसे थो हर वक़्तु ॾिसे थो, दुनिया जी रंगीनियूं, दुनिया जी ख़ूबसूरती, दुनिया शौक़ माल हर शइ हिकु जॻह साइड ते, ऐं रब जी रज़ा ॿी साइड ते। दुनिया जी जेके इहे शयूं आहिनि, इन जो को एंड न हूंदो आहे, एंड न हूंदो आहे, इंसान वधीक इन में घिरंदो वेंदो आहे। जॾहिं चए थो न बसीरो बिलाइबाद, त रब पंहिंजे बंदनि खे ॾिसे थो त पंहिंजी मुंहिंजे दीन जी गैरत उन अंदरि केतिरी आहे, पंहिंजो कारोबार छॾे थो हराम जे भव खां त हे हराम आहे न कयां, दीन जे लाइ छॾे थो, हराम शयुनि खां छॾे थो त हे भले वणनि थियूं पर रब मना कई आहे हिनखे छॾिणो आहे। को जेकॾहिं शरीफ़ इंसानु हूंदो आहे, जेकॾहिं उन सां तव्हांखां चङाई कयो, त उहो हमेशह इहसानमंद रहंदो आहे। अल्लाह सुभानहू व तआला शकूर आहे, ॾाढो क़दुरदान आहे, जेको बंदे जे थोरे नेकी खे बि उन वॾो अजुर करे ॾिए थो। अल्लज़ीन यक़ूलून, जेके माण्हू चवंदा आहिनि, छा चवंदा आहिनि, रबना इन्नना आमन्ना फ़ग़फ़िर लना ज़ुनूबना वक़िना अज़ाबन्नार, ए असांजा रब, असां ईमान आंदो त बख़्श असांजा गुनाह ऐं बचाए असांखे अज़ाब खां। कहिड़े अज़ाब खां? दोज़ख़ जे अज़ाब खां। हाणे त चवंदा न ज़ुनूब, ज़ुनूब ज़म्ब जो प्लूरल, ज़म्ब चवंदा आहिनि जानवर जी पुछ खे, जेको ज़ुनूब माना जेको इंसानु उन ते पंहिंजो प्राउड न फील करे जंहिं शइ जे लाइ, सुठो न महसूसु करे जंहिं शइ जे लाइ। हाणे सिर्फ़ु तकवा वारनि जे लाइ जन्नतून ऐं रिज़वान अलाह आहे, उनखे मिली सघे थी। दुआयूं इंसानु घुरंदो आहे, दुआयूं महसूसु थींदा, दिलि जी ख़बर पवंदी आहे त हुनजी दिलि में छा आहे। हिते चवनि था त अल अल ए अल असांजा रब, असां ईमान आंदोसीं। ईमान छा थी आंदो? अलाह ते, फ़रिश्तनि ते, किताबनि ते, रसूलनि ते, तक़दीर ते, आख़िरत ते। असांखे ख़बर आहे त जन्नत हक़ आहे, जहनुम हक़ आहे, मुंहिंजा रब तुंहिंजा वादा हक़ आहिनि। पर इंसानु बंदो जेको आहे न, उनखां पोइ पंहिंजे गुनाहनि खे यादि करे रहंदो आहे, जीअं ज़ुनूब आहे न, त उहे जेके माण्हू जेके चवंदा आहिनि असां ईमान आंदोसीं, उहे पंहिंजे गुनाहनि खे यादि करे रहंदा आहिनि। असां ईमान आंदोसीं पर अञा पंहिंजे ईमान मां सेटिस्फाई न आहिनि, वरी अलाह ताला खां दुआयूं था घुरनि त अलाह ताला असांखे बाहि जे अज़ाब खां पंहिंजी पनाह में रख। अस्साबिरीन वस्सादिकीन वलक़ानितीन वलमुनफ़िक़ीन वलमुस्तग़फ़िरीन बिलअसहार। सबुर करण वारा ऐं सचा ऐं हुकुम मञण वारा ऐं ख़र्च करण वारा ऐं बख़्शिश घुरण वारा ऐं सुबुह जो सहरी जे वक़्तु सुबुह जो माफ़ियूं घुरण वारा, गुनाहनि खां बख़्शिश घुरण वारा। हा साबरीन, असां में घणो करे कॉन्सेप्ट इहो हूंदो आहे त जेकॾहिं का तकलीफ़ अचे थी उन ते सबुरु कयो था त बसि इहो इनखे सबुरु चइबो आहे। पर गुनाहनि ते सबुरु बि हूंदो आहे, गुनाह जी अट्रेक्शन हूंदी आहे, गुनाह ते सुठो लॻंदो आहे त मां कयां, पर सबुरु छा हूंदो आहे? न, ग़लति आहे, अलाह ताला नाराज़ थींदो, अलाह ताला जी रज़ा हिन में कोन्हे, मूंखे पाण खे बचाइणो हिन खां, इहो बि सबुरु हूंदो अथव। छड़ो अलाह ताला नज़र में हुजे त मां इन जे करे नथी कयां, अलाह ताला जे करे, ईअं न त पंहिंजो मता माण्हू मूंखे ग़लति सम्झनि। छा माण्हू नज़र में न हूंदा आहिनि, अलाह ताला नज़र में हूंदो आहे। मिसाल ॾियां त दिलि ॾाढी ॾाढो तयारु थी करे ॿाहिरि निकिरां, पर न, अलाह ताला खे इहो पसंदि न आहे। पाण खे इहो पंहिंजी ज़ेबो ज़ीनत ज़ाहिर करे ॿाहिरि निकिरणु अलाह ताला खे पसंदि न आहे, नथी कयां। या के माण्हू हूंदा आहिनि फेसबुक ते पंहिंजी तस्वीरूं रखंदा आहिनि त माण्हू ॾिसनि, दिलि ॾाढी चए थी रखां त माण्हू ॾिसनि, माण्हू चवनि वाह केॾी सुहिणी थी लॻे, माशाला माशाला, पर न मूंखे नाहे रखिणो छो त अलाह ताला खे पसंदि न आहे। त माना हर उहो कमु जेको ख़बर आहे त अलाह ताला खे पसंदि न आहे, केॾो अट्रेक्टिव आहे कमु करणु, ॾाढी दिलि थी चवे पर मां कंदमि कोन छो त अलाह ताला इन अलाह ताला खे पसंदि न आहे। हाणे सब्र जो बि टे क़िस्म हूंदा अथव। पहिरियों सब्र जो क़िस्म हूंदो अथव नेकी ते ॼमणु, माना बीह रहणु नेकी ते, ईअं त हिकिड़े ॾींहुं दिलि चयो ॾाढो जोश में आयमि, कयमि एॾी जोश थधो थियो वरी छॾे ॾिनमि। जेकॾहिं हिकिड़ो दफ़ो रस्तो सही आहे, आराम आहे, कयां थी नेकी, पर जेकॾहिं ॾुखियाई थी छॾेसि, ॾाढो ॾुखियो आहे, कोन कंदमि, न ईअं न, भले केतिरी मुश्किलूं अचनि थियूं पर हुनखे बर्दाश्त करणु ऐं नेकी ते ॼमणु, उन हंध ते रहणु। मिसाल ॾियांव त कंहिंजे लाइ फजर जो उथणु ॾाढो मुश्किल हूंदो आहे, चवंदा आहिनि त चारि निमाज़ त पढ़ंदा आहियूं पर फजर जो ॾाढो ॾुखियो थींदो आहे, या तहजुद लाइ उथणु त ॾुखियो आहे ॾाढो, पर केॾो बि निंड अचे थी, छा बि अचे थी, मंदो उथे थो। इहो हूंदो अथव नेकियुनि ते करणु, सबुरु करणु, इस्तक़ामत इन में थी अची वञे त माना उन ते क़ाइमु रहणो आहे, हलणो ई हलणो आहे। ॿियो हूंदो जेको तव्हांखे ॿुधायमि, गुनाह ते सबुरु करणु, त दिलि चए थी त हे कयां, गुनाह केॾो बि अट्रेक्टिव लॻे थो पर न कंदमि छो त रब राज़ी कोन थींदो इन सां, रब नाराज़ थींदो। टियों सबुरु हूंदो अथव मुश्किलनि ते सबुरु करणु, वावेला न करणु। इन क़िस्म इहो सबुरु हूंदो आहे जेको असां अक्सर सम्झंदा आहियूं त सबुरु इहो आहे, पर इहो बि सबुरु हूंदो अथव नेकियुनि ते पाण खे ॼमाए रखणु, उनखां पोइ गुनाह ते सबुरु करणु, पोइ अथव त इहो टियों क़िस्म अथव त जॾहिं परेशानी तकलीफ़ अचे थी त वावेला न करणु, डड़ियूं कूका न करणु। ॿिया कहिड़ा आहिनि? वसादिक़ीन ऐं सचा। सचा कहिड़ा? जेके आहिनि जेके पाण खे इहो ॾेखारण त हिकिड़ा हंध ते हिकिड़ा आहिनि, ॿिए हंध ते ॿिया आहिनि, माना ज़िंदगी में ईअं न त कूड़ हुजे हुनजी ज़िंदगी में, माण्हुनि खे ठाहे ठाहे करे ॾेखारणु, ज़बान जे लिहाज़ खां बि सचा हुजनि, अमल जे लिहाज़ खां बि सचा हुजनि, जेको चवनि था उन ते अमल करणु बि सही, जेको ॿुधाइनि था उन ते हलण वारा बि हुजनि, उहे सचा। वल क़ानितीन, क़ानित में केरु थो अचे? जेको असां पोइ थो पढ़ियो न, समय न वाताना कंदा आहिनि, जेके ॿुधंदा असां ॿुधोसीं ऐं अताद कईसीं। हे हिकिड़ो हूंदो त मती, मती जेको हूंदो आहे ओबे कंदो आहे। हिकिड़ो हूंदो आहे क़ानित, जेको रेडी हूंदो आहे, उहो बसि तयारु वेठो हूंदो आहे उनखे फॉलो करण लाइ, उनखे फर्मा बरदारी जे लाइ। मिसाल ॾियांव ਤਾਂ ਤਾਂ ਬਾਰਨ ਕਿ ਬਾਰੇ ਕਿਚੋ ਤਾਂ ਪੁੱਟ ਪਾਣੀ ਦੇ ਪਾਣੀ ਦੇ ਪਾਣੀ ਦੇ ਪੋ ਪਾਣੀ ਤਾਂ ਕਿ ਦੇ ਤੋ ਪਰ ਬਿਓ ਬਾਰ ਤਾਂ ਵਜੇ ਕੋ ਤਾਂ ਕਿ ਦਿਸੇ ਤੋ ਕੋਈ ਲੱਗਿਆ ਇੱਕਦਮ ਅਚੀ ਤੋ ਤਾਂ ਅਮਾ ਮਾਂ ਮਾਂ ਤੀ ਪਾਣੀ ਆਣੀ ਦੇ ਤਾਂ ਜੇ ਚਵਣ ਖਾਂ ਤਾਂ ਜੇ ਵਾਤ ਮਾ ਲਫ਼ਜ਼ ਨਿਕਤੋ ਨਾ ਹੋ ਵਣੀ ਕਰੇ ਰੁਕਦੋ ਵਣੀ ਕਰੇ ਪਾਣੀ ਖਣੀ ਆਇਓ ਤਾਂ ਇਹੋ ਹੁੰਦੋ ਤਾਂ ਵਜੇ ਕੋ ਤਿਆਰ ਆ ਫਰਮਾ ਬਰਦਾਰੀ ਲਾਇ ਹਿਕੜੇ ਕਿ ਤਾਂ ਕਿ ਚਯੋ ਤੋ ਵਣੀ ਵਣੀ ਹਿਕੜੋ ਤਿਆਰ ਆ ਸਫਾ ਤਾਂ ਉਹਨਾਂ ਖੇ ਜਿਬਾ ਕਾਨਿਤ ਤਾਂ ਉਹ ਕਾਨਿਤ ਬੇਨ ਵਲ ਮੁਨਫਿਕੀਨ ਵਲ ਮੁਨਫਿਕੀਨ ਮੇ ਛਾਤੋ ਵਚੇ ਤਾਂ ਹੋ ਖਰਚ ਕਰਨ ਵਾਰਾ ਜੇਕੇ ਜਿਹਨੇ ਖਰਚ ਕਰਨਾ ਆਇਨ ਦਿਲ ਸਾਂ ਖਰਚ ਕਰਨਾ ਆਇਨ छो तो उनके इो होंदो आ त मां हिते खर्च कयां थी आख़िरत में अमीर थींदमि जेको मां हिते रहियां थी आख़िरत में मूंखे इन को बहितर खां बहितर मिलंदो मां नवाब हूंदमि नवाब थी वेंदमि वॾी अमीर थी वेंदमि आख़िरत में जेको हिन उमेद ते करे ख़र्च करे थो अलाह ताला लाइ ख़र्च करे थो दुनिया ॾेखारण लाइ नथो ख़र्च करे वल मुस्तफ़िरीन बिल असहार ऐं कहिड़ा आहिनि ॿिया जेके सेहरी जे वक़्तु सुबुह जे वक़्त ते पंहिंजी बख़्शिश अलाह ताला खां घुरण वारा बख़्शिश दुआई घुरण वारा हिकिड़ो अलाह ताला हिकिड़ो असांखे सीक्रेट ॾिनो आहे इन आयत में कहिड़ो ॾिनो अथऊं त जेकॾहिं तव्हां चाहियो त अलाह ताला तव्हांखे माफ़ु करे त हिन सवेर वारे टाइम में उथी करे अलाह ताला खां माफ़ी घुरो इहो हूंदो अथव टाइम आज़ान खां कुझु टाइम अॻ में जो तहज जो बि तव्हां चई सघो था छा बि करनि केॾियूं बि नेकियूं करनि पर हमेशह हुननि खे पंहिंजी नेकी अहिड़ी वॾी न लॻे इमाम इब्न क़य्यिम फ़रमाइनि था त तव्हांजे अमल जी क़बूल थियण जी निशानी इहा आहे त तव्हांखे तव्हांजो अमल कमतर महसूसु थिए ऐं अलाह जे नेक बंदा अलाह जा नेक बंदा नेकी खां पोइ बि इस्तगफार कंदा आहिनि इहो न हूंदो त मां नेकी कयमि वरी मां चङी थी पियमि हाणे मां त ॾाढा नेक कम थी कयां न उन खां पोइ भउ हूंदो आहे उन खां भउ हूंदो आहे त अलाह ताला क़बूल कर मुंहिंजा मालिक क़बूल करे इहो न हूंदो आहे त मां हाणे वॾियूं नेकिया कम कयमि जेके नेक बंदा हूंदा आहिनि न इहे बंदा हूंदा आहिनि त उनखे हमेशह भउ रहंदो आहे नेक कम करण खां पोइ बि उनखे भउ हूंदो आहे ऐं इहो असां पढ़ियो आहे न इहे कहिड़ा माण्हू हूंदा आहिनि उलुल अलबाब जेके समुझ वारा हूंदा आहिनि नबी करीम सल वसलम जन 100 दफ़ा इस्तगफार कंदा हुया ऐं पाण फ़रमायूं त मां अलाह ताला जी रहमत खां बग़ैर जन्नत में नथो दाख़िल थी सघां हाणे जेके नबी करीम सलाहु आल वसलम जन इस्तगफार करनि था जेके जन्नत में पहिरियों दाख़िल थियण वारा हूंदा त असांजी छा हालति आहे हाणे असां पाण खे ॾिसूं न त मुंहिंजी हैसियत छा आहे असांखे केतिरो पंहिंजे रब खां घुरणो आहे केतिरी माफ़ी घुरणी आहे ऐं इहो जेको सुबुह जो इहो मिसाल ईअं अथव त जेकॾहिं तव्हांजी सुबुह सुठी हूंदी त तव्हांजो ॾींहुं सुठो हूंदो जेकॾहिं तव्हांजो ॾींहुं सुठो हूंदो तव्हांजी ज़िंदगी सुठी हूंदी ऐं इन आयत में ॾिसो त हर हुन जे असाबिरीन वरी वसादिक़ीन तोखे अचे वलकन व ऐं साबिरीन ऐं सादिक़ीन ऐं क़ानितीन ऐं मुनफ़िक़ीन ऐं अलमुस्तग़फ़िरीन त इन जॾहिं व विच में अचे थी त माना किन इहो किन में का क्वालिटी वधीक हूंदी का क्वालिटी घटि हूंदी किन में सब्रु वधीक हूंदो जेके किन में के कानित वधीक हूंदा ईअं न त सभिनी में साॻियूं क्वालिटीज़ हूंदियूं किन में कहिड़ी शइ वधीक हूंदी किन में कहिड़ी शइ वधीक हूंदी किन में इन्हनि क्वालिटीज़ मां का क्वालिटी स्ट्रांग हूंदी किन में का क्वालिटी वीक हूंदी अलाह ताला असांखे समुझ ॾे हिदायत ॾे जेको पढ़ूं था उनखे नबी करीम सलाहु अलैहि वसलम जे तरीक़े मुताबिक़ इन खे अमल में आणियूं जीअं असांखे अलाह ताला समुझाए थो जेको अलाह ताला असांखे ॿुधाए थो जेके असांखे नबी करीम सलाहु अलैहि वसलम जन जहिड़ी तरह सां असांखे समुझायो आहे अलाह ताला असांखे हिदायत ॾिनो पैटर्न सां असां उनखे समुझूं उन मुताबिक़ ज़िंदगी गुज़ारियूं अलाह सुभान व ताला असांखे इन्हनि क्वालिटीज़ वारे माण्हुनि में शामिलु करे जिन में इहे क्वालिटीज़ हुजनि अलाह ताला असांखे उन्हनि माण्हुनि में शामिलु करे जंहिंजे लाइ रब चए त मां तो मां राज़ी आहियां मां तो मां राज़ी आहियां आमीन या रब्बुल आलमीन सुभानक अल्लाहुम बिहमदिक अशहदु अन ला इलाहा इल्ला अंत अस्तग़फिरुक व अतूबु इलैक तिलावत ॿुधो
إن الله لا يخلف الميعاد إن الذين كفروا لن تغني عنهم أموالهم ولا أولادهم من الله شيئا وأولئك هم وقود النار كدأب آل فرعون والذين من قبلهم كذبوا بآياتنا فأخذهم الله بذنوبهم والله شديد العقاب قل للذين كفروا ستغلبون وتحشرون إلى جهنم وبئس المهاد قد كان لكم آية في فئتين التقتا فئة تقاتل في سبيل الله وأخرى كافرة يرونهم مثليهم رأي العين والله يؤيد بنصره من يشاء إن في ذلك لعبرة لأولي الأبصار زين للناس حب الشهوات من النساء والبنين والقناطير المقنطرة من الذهب والفضة والخيل المسومة والأنعام والحرث ذلك متاع الحياة الدنيا والله عنده حسن المآب قل أأنبئكم بخير من ذلكم للذين اتقوا عند ربهم جنات تجري من تحتها الأنهار خالدين فيها وأزواج مطهرة ورضوان من الله والله بصير بالعباد الذين يقولون ربنا والصادقين والقانتين والمنفقين والمستغفرين بالأسحار